सबस्क्राइब करा मराठी म्युझिक टाउन आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर करा.
काव्या चल ना लवकर.
अरे ऐक जरा, अरे लग्नाचं बघ काही. माझ्या मित्राची मुलगी आहे, मी त्याला शब्द दिलाय, ती आपल्या घराची सून होईल.
पप्पा, तू म्हणजे सांगणार त्या मुलीशी मी लग्न नाही करणार आहे. माझं पण काहीतरी ठरलंय आणि आता मी तिकडे चाललोय. काव्या चल ना लवकर.
आले रे दादा.
तू मला काल बोलल्याप्रमाणे मी माझ्या घरच्यांशी बोलले, मला पण तू आवडतोस, पण माझ्या पप्पांनी त्यांच्या मित्राला वचन दिले की माझं लग्न त्यांच्या मुलाशीच होईल आणि मी त्यांचा शब्द नाही मोडू शकत.
पप्पा काम आता थोडस.
अरे बाबा ऐकून तर घे, मी तिचा फोटो सेंड करतो एकदा बघ.
ठीक आहे.
मन सतरंगी सा।